नमस्कार सर, परांजप के मधून बोलतोय. सर आपलं बोलणं झालं माझ्या सिटी स्टेट बद्दल, तुम्ही मुंबईला सांगितलं देखील, मी आज तुम्हाला कॉल करतो. या सोमवारपासून का सर? ओके सर, मी तुम्हाला सोमवारी सकाळी हा मॅडम, तुम्हाला ते सिटी स्टेटचं लोकेशन पाहिजे ना मॅडम? तुम्हाला आपलं शेळकट रोड जवळच ते देशपांडे उद्यान माहितीये का? हो तेच मॅडम. ओके, तिकडे पुणे देशपांडे उद्यान आहे ना, त्याच्याजवळ आमचं प्रॉपर्टी आहे सिटीस्केप नावाची. तुम्ही जर गुगलला फक्त सिटीस्केप जरी सर्च केलं ना, तरी तुम्हाला सिटीस्केप सिटी, येस, तुम्ही जर गुगलला जरी सिटी स्कॅन सर्च केलं ना गुगल मॅपला, तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन भेटून जाईल. मॅडम आमचं तिकडं 2 BHK आणि 3 BHK स्कीम आहे तिकडं. हा तिकडं तुम्हाला 2 BHK पोझिशन तुम्हाला मॅडम 2023 मध्ये भेटेल तिकडं. 23 नाही, जून मध्ये. हो मॅम, तिकडं प्लॅन तिकडं मॅम 4 ते 5 टॉवर येणार मॅडम, 23 फ्लोअरचे टॉवर असतील तिकडे. तिकडे त्याच्यात 2 BHK आणि 3 BHK चे अपार्टमेंट असेल. 2 BHK च्या कार्पेट एरिया तुम्हाला सगळे मॅडम तिकडं स्विमिंग पूल. तुम्हाला साईट व्हिजिट करता येईल का मॅडम तिकडं मंडेला? अच्छा, तर तुम्ही मंडेला येत आहे का मग? अच्छा अच्छा, तर मग मॅडम तुम्हाला सगळं तिकडे अमेनिटीज भेटतील. तिकडं स्विमिंग पूल आहे, क्लब हाऊस आहे, गार्डन आहे, जिम आहे. त्यानंतर जो एरिया मॅडम तो मेन रोडला आहे, मेन सिटीमध्ये एरिया आहे. एक करोड 70 लाख पासून स्टार्टिंग आहे आमचं 3 BHK. येस मॅडम, आणि त्याचं कार्पेट एरिया तुम्हाला 1170 स्क्वेअर फीट सगळं इन्क्लुझिव्ह अवेलेबल आहेत मॅडम तिकडे. तर ते गोष्टी तुम्हाला तिकडे साईट व्हिजिट मॅडम ते तुम्हाला साईट व्हिजिट केल्यावरच कळेल मॅडम, कारण की आमच्याकडे फक्त डायरेक्ट तुम्ही साईट हो प्रत्येक साईटला आमची सेल्स ऑफिस आहेत मॅडम. मॅडम संध्याकाळी 5 च्या आधी व्हिजिट करायला येतो तुम्हाला, 5 साडेपाच च्या आधी. हा नाही, कारण की 5 नंतर आमचं ऑफिस. एक मिनिट आम्ही चेक करून सांगतो तुम्हाला, चालू ठेवा. मॅडम सिटीस्केपचं सॅम्पल पॅट नाही येत आमचे, तर तुम्हाला ऍक्च्युअल तुम्हाला कंडक्शन बघता येईल तिकडे जाऊन. हो 10 ते 5 हा दुपारी हा 10 ते 5 मी तुम्हाला ट्यूजडेला कॉल करतो तुम्हाला इकडे, ठीक आहे? चालेल सर, चालेल सर, काय हरकत नाही मॅडम. ओके, थँक्यू तुमचा वेळ दिल्याबद्दल.